आभारी आहोत तुमचा मूल्यवान वेळ काढून आपण सर्व इकडे आलाय. खरोखर मनुष्य जीवनामध्ये हेच महत्वाची गोष्टी आहे, भगवंताचे नामस्मरण करणे आणि हरिकथा तर श्रवण आणि कीर्तन करणे. आम्हाला मनुष्य जीवन भगवंतांनी फक्त त्यांची भक्ती आणि त्यांची प्राप्ती करायला दिली आहे. शास्त्रामध्ये लिहिलं आहे की 84 लक्ष योनी आहेत आणि आत्मा या सर्व योनीमधून भ्रमण करून शेवटी मनुष्य योनी त्याला प्राप्त होते. आणि इतकं सर्व भ्रमण करून मनुष्य योनीमध्ये आल्यानंतर जर मनुष्याने फक्त पशुसारखंच वागणे केले तर मनुष्य जीवन व्यर्थ होतं. महाभारत ह्याच्यामध्ये एक श्लोक आहे, आहार निद्रा भय मैथुनम च सामान्यम एतत् पशुभिन्नराणाम धर्मो हि तेषाम अधिको विशेषो धर्मेन हीन पशुभि समाना. कि मनुष्य आणि पशु यांच्यामध्ये चार कार्य हे समान आहेत, आहार निद्रा भय मैथुन. तर मनुष्य आणि पशुमध्ये अंतर काय आहे? अंतर हे आहे, धर्मो हि तेषाम अधिको विशेषो, कि मनुष्य जीवनामध्ये आमचं एक अधिक विशेष गुण असतं आणि ते आहे धर्म. मनुष्य धर्माचं पालन करू शकतो पण पशु करू शकत नाही, पक्षी करू शकत नाही. आणि जर मनुष्याने धर्माचं पालन नाही केलं तर तो पशुसारखाच आहे असं शास्त्रांचं मत आहे. धर्मेनहीन पशुभी समाना, धर्महीन जो माणूस असतो तो केवळ एक पशुसारखा आहे. तर मनुष्य जीवनामध्ये भगवंतांनी आम्हाला बुद्धी दिली आहे. या बुद्धीमुळे आम्ही विचार करू शकतो की मी कोण आहे, भगवंत कोण आहेत, आमच्यामध्ये भगवंतामध्ये आणि माझ्यामध्ये संबंध काय आहे, हे भक्ती मार्ग काय आहे, या जगामध्ये इतकं दुःख का आहे, या संसारमध्ये खरोखर सुखची प्राप्ती जर करायची असेल तर कसं करावे, ह्या संसारामध्ये मरण आणि जन्म हे का परत परत होत राहतं, ह्याचं काय कारण आहे, या सृष्टीचं निर्माण कोणी केलं आहे आणि का, हे सर्व जे प्रश्न आहेत हे प्रश्न विचारायला आणि ह्यांचे उत्तर प्राप्त करायला आम्हाला हे भगवंतांनी मनुष्य जन्म दिला आहे. फक्त हेच एक मात्र कारण आहे. त्यामुळे शास्त्रामध्ये लिहिलं आहे की जास्त वेळ आम्हाला भगवंतांचे भक्तांचे संगमध्ये येऊन हरिकथा आणि हरिकीर्तन करायला पाहिजे. आर्थिक जे प्रश्न आहे ते पण महत्त्वाचं आहे, ह्याच्यामध्ये संशय नाही. परंतु आधुनिक काळामध्ये पैशावर इतकं जोर दिलं जातो, इतकं भौतिकवाद वाढलं आहे की लोक भगवंताकडून दूर जाऊन नास्तिकवाद स्वीकार करत असेच सर्व काही आहे आज.
ऐश्वरी पाठ काही ना काही असतं तर शास्त्राचा पाठ करून ते धर्माच्या मार्गावर प्रगती करत होते.
पण आज असं होत नाही. शहराची गोष्टी वेगळी पण खेड्यामध्ये पण होत नाही. कारण आता खेड्यामध्ये पण टेलिव्हिजन आला, खेड्यामध्ये पण लोकांना आता पैशाचा लोभ आला आणि खेडे सोडून सर्व शहराची ओर चालले. तर गावामध्ये पण खेड्यामध्ये पण तोच वातावरण आला. तर त्यामुळे जगामध्ये दुःख हे वाढत चाललंय, संकट वाढत चाललंय. कोणीही ह्या जगामध्ये सुखी नाही आहे. आणि जितकं जास्त आम्ही भगवंतांना विसरतो तितकं जास्त आम्हाला त्रास आणि संकटचा अनुभव होतो. कारण भगवतहीन जीवन म्हणजे असं की जसं एक जलचर प्राणीला जर तुम्ही पाण्यापासून बाहेर काढून ठेवलं त्याची काय परिस्थिती होणार? तसंच जर आत्म्याला जर आम्ही भगवंताची भक्ती भगवत विहीन त्याला जर केलं तर तशीच त्याची परिस्थिती होणार. त्यामुळे जितकंही पैसे कोणाकडे आले तरी तो सुखी होत नाही, ते प्रत्यक्ष आम्ही बघतो जगामध्ये. उलट जितकं जास्त श्रीमंत माणूस होऊन जातो तितकं दुःखी होतो तो, तितकं त्याची काळजी वाढते. कारण आधी तरी त्याला काळजी होती की जास्त जास्त धन मी एकत्र करायला पाहिजे. धन आलं की त्याला वाटतं की आणि वाढवायला पाहिजे आणि जे माझ्याकडे आहे त्याचं संरक्षण करायला पाहिजे. याला योगक्षेम म्हणतात. जास्त जास्त मला पाहिजे आणि जे आहे त्याचं संरक्षण करायला पाहिजे. ह्याचं काही अंतच नाही. जितकं असलं तरी आम्हाला कमीच वाटतं. आमच्याकडे 10,000 रुपये असले आम्हाला वाटतं की आम्हाला 25 पाहिजे. 25 आले की आम्हाला वाटतं की 1 लाख पाहिजे. 1 लाख आलं आम्हाला वाटतं 10 लाख पाहिजे. श्रीमद भागवत मध्ये म्हटलं आहे की जर आमच्याकडे जे वस्तू आहेत, जितके पैसे आहेत, जे आमची परिस्थिती आहे, त्याच्यामध्ये जर आम्ही संतुष्ट राहिलो नाही तर जर आम्हाला पूर्ण ब्रह्मांडाचं राज्य जरी प्राप्त झालं तरीही आम्ही संतुष्ट होणार नाही. फक्त 10 कोटी 20 कोटीचं प्रश्न वेगळं, पूर्ण ब्रह्मांडाचं राज्य जरी प्राप्त झालं तरी आम्ही असंतुष्टच राहणार. का? कारण ह्या प्रपंचामध्ये हे शक्ती नाही आहे की आम्हाला ते सुख प्रदान करणार. सुख किंवा खरोखर आनंद जे आहे ते ह्या संसारमध्ये आम्ही प्राप्त करू शकत नाही. फक्त भगवंताची भक्ती करून आम्ही दिव्य आनंदाची अनुभूती करू शकतो. एकदा असं झालं, एक गोष्टी तुम्हाला सांगतो, श्रीमद भागवत मध्ये आहे ही गोष्टी, कोटी कोटी वर्ष पूर्वीची गोष्टी आहे. एक राजा होते, त्यांचं नाव होतं राजा उत्तानपाद. पूर्ण पृथ्वीचे राजा होते. त्यांचे 2 पुत्र होते, एकचं नाव होतं ध्रुव आणि दुसऱ्याचं होतं उत्तम. त्यांची 2 राण्या होती. ध्रुव ह्यांची आईचं नाव होतं सुनीती आणि उत्तमची आईचं नाव होतं सुरुची. तर एकदा असं झालं की राजा उत्तानपाद उत्तमला घेऊन गोदीमध्ये घेऊन बसले होते आणि त्याचवेळी ध्रुव ज्याची वय केवळ 5 वर्षाची होती त्यांनी बघितलं आणि त्याच्या मनामध्ये पण इच्छा झाली की मी पण माझ्या वडिलांच्या गोदीमध्ये बसू. त्यावेळी बसायचा प्रयत्न केलं ध्रुव
महाराजांनी, तर उत्तमची आई जिचं नाव होतं सुरुची अचानक ते तिकडे आले आणि बोलायला लागले की अरे ध्रुव, इकडे तुला बसायचा अजिबात अधिकार नाही आहे. आणि त्याचा हात पकडून खाली त्याला खेचून आणलं आणि म्हटलं की फक्त माझ्या पोटावून ज्याने जन्म घेतलाय त्याला फक्त ह्या गोदीमध्ये बसायचा अधिकार आहे, कारण तो पुढे होऊन पुढे जाऊन तोच ह्या सिंहासन पर बसायला योग्य व्यक्ती आहे. जर तुला असं बसायचं असेल तुझ्या वडिलांच्या गोदीमध्ये तर तुला माझ्या पोटामधून जन्म घ्यावा लागेल. तर ध्रुव महाराज त्यावेळी केवळ 5 वर्षाचे होते, पण क्षत्रिय रक्त त्यांच्यामध्ये होत. इतकं लहान असलं तरी त्यांना हे अपमान सहन झालं नाही. पण लहान शिशू होते, काही करायची काही क्षमता शक्ती नव्हती. खूप रडले, रडत रडत त्यांची आई सुनीतीकडे गेले आणि दरबारमध्ये महलमध्ये जे सेवकांनी ही घटना बघितली होती त्यांनी जाऊन ध्रुव महाराजची आई सुनीतीला हे गोष्टी सांगितली की असं असं घटना झाली आहे. आणि त्याचवेळी ध्रुव महाराज त्यांच्या आईकडे आले रडत रडत.
पण सुनीतीने सांगितलं आता जे झालं ते भगवंताची कृपा समजूनच आम्ही स्वीकार करायला पाहिजे. त्यामुळे ध्रुव तू दुखी होऊ नकोस, तुला जे सत्य आहे ते स्वीकार करायला पाहिजे. जगामध्ये जो सत्य स्वीकार करतो तो सुखी होतो, पण जो एक मिथ्याचे जगामध्ये राहतो तो नेहमी दुखीच असतो. तर सत्य हे आहे की तुझे वडील राजा उत्तानपाद, उत्तमची आई सुरुची बद्दल जास्त प्रेम करतात आणि मला प्रेम करत नाहीत. त्यामुळे सुरुचीने जे अपमान केले तुझं, अन्याय केला तुझ्या प्रति, त्याच्याबद्दल राजा उत्तानपाद तिकडे बसले होते तरीही त्यांनी एक शब्द पण बोलले नाहीत. तर हे खरी गोष्टी आहेत की मी त्यांचं प्रिय राणी नाही आहे आणि तू माझा मुलगा आहेस, माझा पुत्र आहेस, म्हणून तू त्यांचा प्रिय पुत्र नाही. हे सत्य गोष्टी आहे, तुला स्वीकार करायला पाहिजे आणि काय उपाय नाही आहे. तर ध्रुव महाराज त्यांनी म्हटलं, नाही मी हे स्वीकार करू शकत नाही, मला असहनीय आहे, सहन करायची शक्ती माझ्यामध्ये नाही आहे. तर सुरुचीने म्हटलं, बघ बाळ, असं आज दुसरं काही उपाय नाही आहे, आता भगवंताची कृपा समजूनच तू स्वीकार कर. तर ध्रुवाने म्हटलं की नाही, मला असं राज्य एक पाहिजे की माझ्या वडिलांच्या राजापेक्षा मोठं राज्य व्हायला पाहिजे, हे राज्य मला पाहिजे. तर कोण मला असं राज्य देणार? तर त्यावेळी सुनीतीने म्हटलं, बघ हे तुला कोण देऊ शकणार? देऊ शकणार एकच व्यक्ती आणि ते आहे भगवंत. तर तुला असं काही राज्य पाहिजे तर भगवंताकडे झालं पाहिजे. तर आई भगवंत कुठे मिळतात? तर सुनीतीने उत्तर दिलं, मी असं ऐकलंय की मोठे मोठे जे ऋषी संत महात्मा मुनी असतात ते जंगलामध्ये जाऊन तपश्चर्या करतात आणि तिकडे त्यांना भगवंत प्राप्त होतात. तर ध्रुव महाराजांनी निश्चय केलं की मी पण जंगलामध्ये जाणं आणि तपश्चर्या करणं आणि भगवंताची प्राप्ती करून माझी जी इच्छा आहे मोठं राज्य प्राप्त करायची ते मी पूर्ण करणार. तर सुनीतीने विरोध केला नाही. म्हणजे खरोखर आई वडील कोण असतात जे त्यांच्या मुलांना भक्ती मार्गामध्ये भगवंताची प्राप्ती करायला मदत करतात, मार्गदर्शन करतात, प्रोत्साहन देतात. असं नव्हे की विरोध करून सांगतात की नाही आता हे तुझी वय नाही आहे, तू मोठा हो त्याच्यानंतर भक्ती कर. नाही, भक्ती करायचं म्हणजे लहानपणापासूनच करायला पाहिजे. कारण ध्रुव महाराज त्यावेळी फक्त 5 वर्षाचे होते आणि इतिहासमध्ये पण आम्ही बघतो की कितीतरी महान भक्त झाले आहेत जे फक्त लहान बाळ होते, जसे की प्रल्हाद महाराज, त्यांची वय केवळ 5 वर्ष.
अहो तुम्ही का असं हसत आहात, काय कारण आहे? तर नारायणने म्हटलं, मी खाली बघत आहे ह्या जगा भौतिक जगामध्ये पृथ्वी लोकावर हा ध्रुव महाराज म्हणून 5 वर्षाचा मुलगा आहे, तो जंगलामध्ये तपश्चर्या करायला चालला आहे. 5 वर्षाचं जे वय असतं ते तपश्चर्याचं वय नसतं. ते तरी ध्रुव तिकडे चालले होते, त्यामुळे नारायणला हे दृश्य बघून हसायला. तर त्यांनी म्हटलं, माझ्या प्राप्तीसाठी हा मुलगा जंगलामध्ये चालला आहे, तर त्याला एक गुरु पाहिजे, तर माझं शुद्ध भक्त नारद मुनीला मी तिकडे पाठवायला पाहिजे. तर भगवंतांनी नारद मुनीला सांगितलं, तुम्हाला तिकडे जायला पाहिजे. तर नारद मुनी पटकन येऊन ध्रुव महाराजच्या समोर प्रकट झाले आणि म्हटलं की अरे ध्रुव, कुठे चाललास तू? मी जंगलामध्ये तपश्चर्या करायला चाललो, मला भगवंताची प्राप्ती करायची आहे आणि मला इतकं मोठं राज्य पाहिजे की माझ्या वडिलांचं राज्यापेक्षा मोठं पाहिजे मला. पण अरे ध्रुव, तू तर फक्त 5 वर्षाचा एक बाळ आहेस, हे तुझे वय नाही तपश्चर्या करायला. तुला माहीत नाही की जंगलामध्ये काय परिस्थिती असते म्हणून. तिकडे मोठे मोठे जनावर असतात आणि त्यांच्याकडून खूप खतरा आहे, आणि त्याशिवाय सर्प इत्यादी सगळं असतात, आणि तिकडे तू काय खाणार, काय पिणार? आणि तिकडे इतकं थंडी असते, कधी कधी पाऊस असतो, कधी वारा असतो, हवा कधी कधी एकदम गर्मी, कुठे झोपणार, काय तू करणार, कसं एकटा राहणार जंगलामध्ये? आता तुझे वय आहे खेळायची, परत जा तू तुझ्या वडिलांचं दरबारमध्ये, महालमध्ये, आणि ह्या वयामध्ये इतकं अपमान सहन करायची काय गरज नाहीये. तुझ्या वयामध्ये मुलांना बघ, थोडं कोणी आई वडिलांनी काय म्हटलं तर ते इतकं वाईट मानून घेत नाही. तू काय इतकं वाईट मानून घेतोस, परत जा की. तर ध्रुव महाराज त्यांनी सांगितलं नारद मुनींना की हे नारद देव, तुम्ही जे म्हणता हे बरोबर आहे, पण माझं हृदयामध्ये ही इच्छा एक मोठं राज्य प्राप्त करायची इतकं तीव्र आहे की मी तुमचं उपदेश ग्रहण करू शकत नाही. माझं बुद्धी स्वीकार करतच नाही. मला कळतं बुद्धीने की तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे, पण हृदयापासून ते स्वीकार होत नाही, कारण माझ्या हृदयामध्ये हे राज्य प्राप्त करायची इच्छा खूप तीव्र आहे. खरोखर ज्या व्यक्तीच्या मनामध्ये या संसाराचं भोग करायचं इच्छा असतं, तो भगवंताची भक्ती बरोबर करू शकत नाही. भगवान श्री कृष्ण गीतामध्ये म्हणतात, भोगैश्वर्य प्रसक्तानां तया परित चेतसां व्यवसायात्मका बुद्धी समाधो न विधीयते. ज्याच्या मनामध्ये भोग आणि ऐश्वर ह्याच्या प्रती खूप आसक्ती असत, तर तो व्यक्ती भगवंताची भक्ती करू शकत नाही. त्याचं मन कधी स्थिर होऊ शकत नाही, नेहमी तो त्याचं मन अचल विचल होत राहत. तर ध्रुव महाराज त्यामुळे नारद देवचे आदेश आणि उपदेश स्वीकार करू शकले नाही. तर नारद देवने खूप प्रयत्न केला उपदेश द्यायला, आणि ध्रुव महाराजना परत राजमहल मध्ये पाठवायला, पण ध्रुव महाराजने शेवटी म्हटलं की हे नारद देव, तुम्ही आमच्यासाठी पूजनीय आहोत, आणि जर तुम्ही मला मदत करणार राज्याची प्राप्तीसाठी तर ठीक आहे, जर तुम्ही मदत करायला तयार नाही आहेत, कृपा करून थोडा ह्याच बाजूला तुम्ही व्हा, मला पुढे जंगलामध्ये जायला द्या. तर नारद देवने बघितलं, आश्चर्य वाटलं नारद मुनींना की 5 वर्षाचा मुलगा तरी ह्याच्या मनामध्ये इतकं दृढ निश्चय की इतकं जीवाला पण संकटमध्ये टाकून तो जंगलामध्ये जाऊन तपश्चर्या करायला तयार आहे. इतकं दृढ निश्चय मोठ्या लोकांमध्ये पण होत नाही. तर ह्या 5 वर्षाच्या मुलगामध्ये मुलामध्ये कसं झालं हे? ते नारदजी म्हटलं, हे ध्रुव, मी तुझी दृढता बघून खूप प्रसन्न झालो आहे, त्यामुळे मी तुला मार्गदर्शन करतो. तर तू हे मंत्राचं उच्चारण कर आणि जप करत राहा जंगलामध्ये जाऊन. ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि नारद मुनींनी उपदेश दिला. तर ध्रुव महाराज गेले जंगलामध्ये आणि नारद मुनींनी सांगितलं जसंच त्याने तपश्चर्या केली. ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचं उच्चारण केलं. आणि पहिल्या महिन्यामध्ये त्यांनी फक्त खाली पडलेले सुखे जे पानं होती तेच खाल्ली, कारण तिकडे स्वयंपाक करून त्यांना राजवाड्याचे अन्न वगैरे द्यायला कोणी नव्हतं, तिकडे कोणी सेवक नव्हतं, एकटेच होते. दुसऱ्या महिन्यामध्ये त्यांनी ते पण घ्यायचं बंद केलं आणि फक्त पाणी प्यायला सुरू केलं. तिसऱ्या महिन्यामध्ये पाणी पण बंद केलं, फक्त श्वास घेत राहिले, फक्त श्वासावर ते जगायला सुरू केलं त्यांनी. असं हळूहळू हळू शेवटी 4, 4, 5 महिन्यामध्ये श्वास घ्यायचं पण बंद केलं त्यांनी. आणि भगवंताचं ध्यान करत करत एक वृक्षाच्या खाली ते बसून राहिले. आणि त्यांनी ज्यावेळी श्वास पण बंद केलं, त्यावेळी पूर्ण ब्रह्मांडाची जे प्राणवायू आहे त्यांनी खेचून घेतली आतमध्ये तपश्चर्याचं बलवर. बघा, फक्त 5 वर्षाचा मुलगा पण इतकी तपश्चर्या करायची शक्ती की आजकाल मोठे लोक पण करू शकत नाही, इतकी दृढता. आणि अशी तपश्चर्या केली की पूर्ण ब्रह्मांडाचं प्राणच खेचून टाकलं. त्यावेळी पृथ्वी लोकाची गोष्टी तर काय, स्वर्ग लोक आणि वरचे लोक जे आहेत त्याच्यामध्ये पण जे निवासी आहेत देवी देवता, त्यांना पण श्वास घ्यायला त्रास झाला आणि पळत पळत ते सृष्टीकर्ता ब्रह्माजीकडे आले आणि म्हणायला लागले की हे काय चाललंय, आम्ही श्वास पण घेऊ शकत नाही, काय कुठे पृथ्वी लोकवर काहीतरी त्रास आहे का? तर ब्रह्माने म्हटलं की हो, राजा उत्तानपादाचा पुत्र ध्रुव हा तपश्चर्या करत आहेत, चला आम्ही चलो भगवान विष्णूकडे आणि प्रार्थना करू. विष्णूने म्हटलं काळजी करू नका, राम ध्रुवच्या समोर मी शीघ्रही प्रकट होतो आणि त्याचं जे काही इच्छा आहे ते पूर्ण करतो. तर 6 महिन्याच्या नंतर भगवान श्रीहरी ध्रुव महाराजच्या समोर प्रकट झाले आणि ज्यावेळी असं प्रकट झाले तर ध्रुव महाराज त्यांची डोळे उघडली आणि त्यांनी भगवंताचं दर्शन केलं आणि दर्शन करून इतकं दिव्य आनंदाची अनुभूती झाली ध्रुव महाराजांना की डोळ्यामधून पाणी यायला लागलं आणि जे काही भक्तीचे लक्षण आहेत, शरीरमध्ये कंपन इत्यादी असं पुष्कळ लक्षण आहेत जे शुद्ध भक्त त्यांचे शरीरमध्ये येतात, तर ते सर्व प्रकट झाले ध्रुव महाराजचे देहामध्ये आणि ध्रुव महाराज काही बोलू शकले नाही. इच्छा होती काही बोलायची, भगवंताची स्तुती करायची, पण एक शब्द पण आला नाही. आणि ध्रुव महाराज 5 वर्षाचे मुलगे होते त्यामुळे त्यांना काय कविता स्तुती काही माहीत नव्हतं. आता इकडे 5 वर्षाचे मुले कितीतरी आहेत, कोणाला सांगितलं तुम्ही भगवंताची स्तुती करा, येणार नाही त्यांना, कधी शिकलं नाही कसं करणार, कविता काय भजन काय मुलांना जसं इतकं जास्त माहीत नसतं. तर सुरुवातीत काही म्हटलं नाही पण भगवंतांनी मग मोठी कृपा केली ध्रुव महाराजवर. भगवान विष्णू किंवा नारायण त्यांचे चतुर्भुज रूप असत आणि चारही करकमलामध्ये ते शंख चक्र गदा आणि पद्म धारण करतात. त्याच्यामध्ये जे गदा आणि चक्र आहे ते दुष्टांना नाश करायला ते उपयोग करतात आणि जे शंख आणि पद्म आहे ह्याच्याने ते भक्तांना वर देतात, वरदान देतात किंवा आशीर्वाद करतात. तर भगवंतांनी त्यांचं शंख घेतलं आणि शंखने ध्रुव महाराजाच्या डोक्यावर स्पर्श केलं आणि जसंच भगवंतांनी स्पर्श केलं तसंच ध्रुव महाराजच्या तोंडाहून सुंदर सुंदर स्तुती बाहेरचे सुरू झाले. सुंदर गुणगान केलं ध्रुव महाराजने भगवंताचं आणि हे गुणगान ज्यावेळी आम्ही वाचतो किंवा ऐकतो आश्चर्य वाटतं की 5 वर्षाच्या मुलग्याने असं कसं इतकं सुंदर स्तुती आणि प्रार्थना केली. तर भगवंत प्रसन्न झाले आणि त्याने ध्रुव महाराजला म्हटलं की अरे ध्रुव, मी आता तुझ्या समोर आला आहे, तर तुला काय पाहिजे ते सांग, तुझी इच्छा पूर्ण करायला मी आलो आहे. तर ध्रुव महाराज ज्या मनामध्ये विचार आला आणि त्याने एक सुंदर श्लोक बोललं, स्थानाभिलाषी तपसी स्थितोऽहं त्वां प्राप्तवान् देव मुनीन्द्र गुह्यं काचं विचिन्वन् अपि दिव्यरत्नं स्वामिन् कृतार्थोऽस्मि वरं न याचे. त्यांनी म्हटलं की हे भगवान, मला आधी पूर्ण राज्याची गरज होती पण आता ज्यावेळी की तुमचं दर्शन झालं आहे मी सर्व विसरून गेलो आहे. भगवान पूर्ण ब्रह्मांडाचे राज्य पाहिजे म्हणून मी तपश्चर्या केली आणि तुमची प्राप्ती केली मी, जे की मोठे मोठे देवी देवता ऋषी मुनींना पण करायचं अवघड आहे, तरी तुम्ही माझ्यासमोर आले, प्रकट झाले. आणि ज्यावेळी तुम्ही माझ्यासमोर प्रकट झाले तर मला असं आता वाटतं की पूर्ण ब्रह्मांडाचं राज्य पण आहे ते लहान तुटलेल्या काचाचे तुकड्यासारखे आहेत आणि तुमची भक्ती तुमचं दर्शन हे एक दिव्य रत्न आहे, हिरा आहे. आणि ज्यावेळी आता मला हे रत्न मिळालं आहे तर रस्त्यावर पडलेले काचचे तुकडे ह्याची काय किंमत आहे? त्यामुळे मला राज्य नको, काही नको. स्वामीन कृतार्थोस्मि वरम न याचे. मी आता पूर्ण संतुष्ट आहे, मला काहीही नको आता. फक्त तुमची सेवाची एक संधी पाहिजे, तितकंच पाहिजे मला, दुसरं काहीही नको. बघा, भक्ती करण्याचं शक्ती काय आहे. ध्रुव महाराजांनी शुद्ध भक्ती केली नव्हती, ते भगवंताकडे गेले होते काही भौतिक वस्तू मागायला. हे शुद्ध भक्ती नाही आहे. शुद्ध भक्ती म्हणजे ज्यावेळी आम्ही भगवंतांची सेवा करतो, भक्ती करतो, पण काही भौतिक वस्तूची अपेक्षा करत नाही, शुद्ध भावना ठेवून. आम्ही साधारणतः समाजमध्ये, संसारमध्ये बघतो की लोक देवळामध्ये, देवालयामध्ये, मंदिरमध्ये जातात, पण मागणी करतात, भगवंत मला हे द्या, मला ते द्या, मला पैसे द्या, परीक्षामध्ये पास करवा, माझ्या मुलांचं लग्न करून द्या, असं करून आम्ही मागणी करतो भगवंताकडे. आणि जर कदाचित भगवंतांनी मागणी पूर्ण नाही केली तर आमची श्रद्धा राहत नाही, श्रद्धा तुटते आमची. आम्ही म्हणतो अरे काय उपयोग आहे, मी इतकं मंदिरमध्ये जात असतो रोज, इतकं उपवास करतो, हे करतो, व्रतचं पालन करतो, आणि भगवंतांनी इच्छा पूर्ण केलीच नाही. तर हे व्यवसाय झाला, ह्याला भक्ती म्हणत नाही, ह्याला धर्म म्हणत नाही. तर व्यवसायामध्ये एक लेन देनचा प्रश्न असतो. मी काही पैसे देतो, मी काही सेवा करतो, तर मला काही मिळतं. जो कारखान्यामध्ये कर्मचारी असतो तो सेवा करतो तिकडे, पण का करतो? त्याला काही पैसे मिळणार आहेत. जर मालकने सांगितलं की आजपासून मी पगार देणार नाही, तू इकडे येऊन फक्त काम कर, कोणी कर्मचारी जाणार का? नाही जाणार. तर व्यवसाय म्हणजे आम्ही काही सेवा करतो पण अपेक्षा करतो की आम्हाला काही मिळालं पाहिजे. तर भगवंताकडे ज्यावेळी जाऊन आम्ही तीच भावना ठेवतो तर हे धर्म नव्हे, हे व्यवसायच झाला की. तर ध्रुव महाराज ना व्यवसाय करायचं नव्हतं. पूर्वी ज्यावेळी त्यांनी भगवंताची प्राप्ती करायची निश्चय केलं होतं त्यावेळी त्यांना व्यवसाय करायचं होतं. पण ज्यावेळी भगवंतांचं दर्शन झालं त्यावेळी त्यांना कळालं की मी किती मूर्ख होता. भगवंताची भक्ती करायचीच होती तर मी भक्तीसाठी का नाही प्रार्थना केली? मी हे भौतिक वस्तूसाठी का मी प्रार्थना केली? मी किती मूर्ख आहे, असं ध्रुव महाराजांना अनुभव झाला, साक्षात्कार झाला प्रत्यक्ष. बघा, ध्रुव महाराज पूर्ण ब्रह्मांडाच्या राज्यासाठी प्रार्थना करत होते आणि भगवंतांनी दिलं पण असतं, त्यांनी विचारलं असतं तर. पण ध्रुव महाराजांनी म्हटलं आता मला नको, मला आता समजलं की मी किती मूर्ख होता. तुमच्याकडे येऊन मी भौतिक वस्तू मागायचा प्रयत्न करत होता, पण तुम्ही इतके कृपाळू आहेत की तुम्ही स्वतःचं दर्शन, स्वतःची भक्ती मला दिली आहे. तर ह्याच्यापेक्षा सौभाग्य आणि कल्याणची गोष्टी काय आहे माझ्यासाठी? तरी भगवंतांनी म्हटलं ठीक आहे, ही तुझी भावना बघून मी अति प्रसन्न झालो आहे, पण ध्रुव तू सुरुवातीत ही इच्छा धरून आला होतास माझ्याकडे, त्यामुळे मी तुला एक असं स्थान देतो, एक असं राज्य देतो की नेहमीच ते राज्य राहील, आणि ते आहे ध्रुवतारा, ध्रुवलोक. आज पण आम्ही उत्तर दिशामध्ये ज्यावेळी बघतो आणि जे ध्रुव तारा म्हणजे प्रसिद्ध आहे. ध्रुव तारा मधून जर तुम्ही एक लाईन केलं तर पूर्ण जे ब्रह्मांड आहे त्याच्या गोल गोल फिरत आहे त्याच्यावर. तर ध्रुव तारा म्हणजे हे एक ह्या ब्रह्मांडामध्ये एक वैकुंठ लोक आहे. तर ध्रुव महाराजांनी तिकडे 36,000 वर्ष राहिले ते, आणि त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्णाचे धाम मध्ये परत ते गेले. तर ह्या गोष्टीपासून आम्ही काय शिक्षा प्राप्त करू शकतो? गोष्टी पुष्कळ आहेत, शिक्षण पण पुष्कळ आहेत, पण प्रमुख शिक्षण हे आहे की जर ध्रुव महाराजांना पूर्ण ब्रह्मांडाचं राज्य प्राप्त करायची इच्छा ठेवून ज्यावेळी ती इच्छा पूर्ती करायची संधी झाली, त्यांनी त्याला तुच्छ म्हणून त्याग केला. का? कारण भक्ती त्याच्यासमोर एक दिव्य रत्न सारखं होत आणि हे फक्त तुटलेले काचाचे तुकडे सारखे. तर आम्ही ज्यावेळी भगवंताकडे जातो काही मागणे करायला, किंवा आमच्या मनामध्ये जे काही इच्छे असतात ते कमीत कमी पूर्ण ब्रह्मांडाच्या राज्यासाठी तर नाही असतं. जास्त जास्त काय आम्ही म्हणतो, आम्हाला मंत्री व्हायला द्या आणि आम्हाला थोडे पैसे द्या, आमचा व्यवसाय बरोबर प्रगती व्यवसायामध्ये प्रगती करायला द्या, असं काहीतरी आम्ही लहान लहान गोष्टीसाठी आम्ही प्रार्थना करतो. जर ब्रह्मांडाचं राज्यपद हे जर इतकं तुच्छ झालं तर आमचे जे छोटे छोटे लहान लहान जे मागणे आहेत ते आणि किती तुच्छ झाले, विचार करायची गोष्टी आहे. त्यामुळे या जगामध्ये राहून फक्त शुद्ध भक्ती करायचा प्रयत्न करायला पाहिजे. हो, इतकं सोपं नाही आहे, कारण अनादिकालपासून आमच्या हृदयामध्ये ही भौतिक कामना इच्छा असतात आणि त्यांना एकदमच बंद करायचं खूप कठीण आहे. त्यामुळे श्रीमद भागवत मध्ये म्हटलं आहे, अकाम सर्व कामो वा मोक्ष काम उदारती तीव्रेण भक्ती योगेन यजेत पुरुषम परम. कि जर भगवान श्री कृष्णाकडे आम्ही गेलो, जर आम्ही निष्काम भावना घेऊन गेलो, फक्त भक्ती भावना घेऊन, तर ते उत्तम आहे, सर्वश्रेष्ठ. पण ते नाही झालं तरी आम्ही मोक्ष काम घेऊन गेलो, आम्ही सर्व कामना घेऊन गेलो की आम्हाला पूर्ण संसारच पाहिजे, जग पाहिजे, तरीही कमीत कमी आम्हाला भगवान श्रीकृष्णाकडे झालं पाहिजे, इतर देवी देवताकडे नाही किंवा इकडे तिकडे जगामध्ये नाही, फक्त भगवंताकडेच झालं पाहिजे. आणि हळूहळू हळू जसं की ध्रुव महाराज बरोबर झालं तसं पण आमचं हृदयामध्ये जे काही भौतिक विकार आहेत, जे भौतिक मागणे इच्छा आहेत, ते पण स्वच्छ होऊन जाणार, संपणार भक्तीच्या बलावर. त्यामुळे भक्तीमध्ये जे आनंद आहे त्याची अनुभूती केल्याशिवाय आम्ही हे संसाराची गोष्टी तुच्छ आहे असं आम्ही विश्वास करू शकत नाही. जर आमरस आमच्या समोर ठेवलं जातं आणि आमच्या जीवनामध्ये आम्ही कधी आमरसचा स्वाद घेतला नाही आणि कोणी आम्हाला वर्णन केलं की आमरस म्हणजे असं असतं, आंबा असं असतो आणि त्याचा रस काढला तर इतकं गोड असतं, पण जोपर्यंत मी त्याचा स्वाद घेत नाही मला खरोखर कळणार नाही की आमरस म्हणजे काय. तसंच भक्तीबद्दल आम्ही कितीतरी ऐकलं तरी की भक्ती तर किती आनंद आहे, किती सुख आहे, खरोखर मनुष्य जीवनाचा उद्देश आहे वगैरे वगैरे, तरीही जोपर्यंत आम्ही प्रत्यक्ष भगवंताची भक्ती करत नाही तोपर्यंत आम्हाला ती श्रद्धा बसणार नाही, ते दृढ विश्वास बसणार नाही. पण ध्रुव महाराजाने जसं प्रत्यक्ष अनुभव केलं तसं आम्हाला करायला पाहिजे. तसं केलं तर खरोखर आमच्या हृदयामध्ये ती श्रद्धा निर्माण होईल आणि मग भक्ती मार्गामध्ये आम्ही प्रगती करू शकणार. हेच मनुष्य जीवनाचा उद्देश आहे. हे सोडून दुसरं काहीही नाही आमच्या जीवनामध्ये. या भौतिक जगामध्ये सुखासाठी आम्हाला प्रयत्न नाही करायला पाहिजे, कारण जे आम्हाला मिळणार ते फक्त दुःखच मिळणार. या जगामध्ये दुःख सोडून दुसरं काहीही नाही आहे. कधी कधी आम्ही थोडंफार दुःख विसरून जातो आणि त्याला आम्ही सुख म्हणतो, पण खरोखर हे सुख नाही आहे, कारण प्रत्येक सुखामध्ये ती एक गुण ते गुण असतं की नंतर तेच सुख आम्हाला दुःख देत. जसं पुष्कळ लोक बिडी फुकतात, बिडी घेतात आणि त्यांना वाटतं की किती आनंद येत, पण ते बिडी घेऊन नंतर त्यांना किती त्रास होतं जे बिडी फुकतात त्यांनाच माहीत आहे. आरोग्यावर काय त्याचा परिणाम होतो, जे दात आहेत ते पण बिघडून जातात, श्वास पण किती वाईट होऊन जातो, काही पैसे पण खर्च होतात, एक पण फायदा होत नाही. तसंच ज्या लोक दारू चट्ट्यामध्ये जातात, दारू पियला पैसे खर्च करतात, असं देऊन पडत राहतात, किती कष्ट, त्यांना वाटतं की खूप सुख आहे म्हणून, पण कष्ट किती आहे. त्यावेळी वाटतं सुख आहे पण नंतर दुःख येतं. तर हे जगाचं गुण आहे. तर हे संसाराचे जे सुख आहे ते खरोखर सुख नव्हे, फक्त दुःख आहे. आणि भक्तीचा जे आनंद आहे तेच एकमात्र खरोखर आनंद आहे. आणि प्रत्येक प्राणी आनंदचे खोज मध्ये आहे. प्रत्येक प्राणीला आनंद पाहिजे. तर सर्वांनी या भक्ती मार्गाला स्वीकार करायला पाहिजे, आणि विशेष करून मनुष्य जीवनामध्ये. आणि मनुष्य जीवनामध्ये विशेष करून भारतवर्षामध्ये ज्यांनी जन्म घेतला आहे त्यांच्यावर हे जबाबदारी आहे. कारण आमच्या देशामध्ये लहान लहान मुलांना पण भगवंताचे नाव जे आहे ते लहानपणापासून बोलायची सवय असते. ही आमची संस्कृती आहे देशाची, वैदिक सभ्यता, वैदिक संस्कृती. कृष्णाचं नाव, रामाचं नाव लहानपणापासून नामस्मरण घरोघरी चालत असतं, धार्मिक अनुष्ठान होत राहतात. आता काळ बिघडलेला आहे, आता पूर्वीसारखं नाही आहे, तरी थोडंफार आहे अजून. तर त्याला पूर्ण नष्ट व्हायला नाही द्यायला पाहिजे. आम्हाला जे काही शिल्लक राहिलेलं आहे आमची जुनी संस्कृती त्याला वाचून ठेवायला पाहिजे. कारण जर आम्ही हे नष्ट व्हायला दिलं तर आमचं जीवनच नष्ट म्हणून समजून घ्यायला पाहिजे. आत्ता पण आम्ही बघतो की मनुष्यामध्ये एका गावामध्ये, एका खेड्यामध्ये, एका घरामध्ये जे पूर्वी एक प्रेम होतं, एक समजदारीचं एक हे होतं, संबंध होतं, ते नाही राहिलं. प्रत्येक लहान लहान गोष्टीवर इतकं मोठं मोठं भांडण, अनावश्यक. आणि जास्त करून पैशाबद्दल तर इतकं भांडण होतं, भाऊभाऊमध्ये, वडिलांमध्ये आणि मुलामध्ये. का? कारण आमच्या जीवनामध्ये पैसा हाच सर्वाच महत्व आम्ही करून घेतलं आहे. काय उपयोग आहे इतका पैसा आम्ही एकत्र करून जर आमच्या जीवनामध्ये एक क्षण पण सुख नाही आला तर. तुकाराम महाराज काय श्रीमंत होते, सुदामा ब्राह्मण काय श्रीमंत होते, पण ते भगवंताची भक्ती करत होते. किती आनंदाची अनुभूती केली त्यांनी हृदय मधून. बाहेर त्यांना खूप त्रास होतो, कष्ट होत, पण तरी अंतःकरण मध्ये ते दिव्य आनंदाची अनुभूती करत होते. तर पैशाची गरज आहे संसारमध्ये, हे कबूल आहे. पण पैशाला ज्यावेळी आम्ही इतकं महत्व देतो की आम्ही आमची संस्कृती विसरून जातो, भगवंतांना विसरून जातो, आणि जे मनुष्यता आहे तेच आम्ही विसरून जातो, तर काय उपयोग आहे ह्या पैशाचा? हे ते पैसा आमच्यावर एक शाप सारखं झालं आणि आमचं जीवन एक नरक सारखं होऊन जातं. तर आमच्यावर आम्हाला हे चयन करायला पाहिजे की आम्हाला खूप पैसे पाहिजे, खूप श्रीमंत व्हायला पाहिजे आणि भगवंताला विसरायला पाहिजे, की जे भगवंताची कृपाने कृपामुळे त्याचे ते घेऊन आम्हाला संतुष्ट राहायला पाहिजे आणि भगवंताची भक्ती करायला पाहिजे. त्या दुसरं जे मार्ग आहे तेच बरं आहे. त्यामुळे आमचं निवेदन, प्रार्थना आपण सर्वांबरोबर समोर हेच आहे की या गावामध्ये पण तुम्ही हे भौतिकवाद, नास्तिकवाद, भोगवाद हे प्रवेश करायला देऊ नये. भौतिक जे भक्तिभावना आहे ते बनवून ठेवायला पाहिजे. तुमचं गाव तुम्हाला सुरक्षित ठेवायला असेल, ठेवायची इच्छा असेल तर भगवंताची भक्ती करायला पाहिजे. नाहीतर जसं की प्रत्येक कुटुंब आता वेगळे वेगळे होत चाललंय, कोणीही एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्ती बरोबर सोबत राहू शकत नाही, तसं गावगावमध्ये पण भांडणं होणार, गाव पण नष्ट होणार, पूर्ण समाज नष्ट होणार, आणि त्याच दिशेमध्ये आमचा समाज चाललं आहे. कुठेही बघितलं तर तुम्ही असंच तुम्हाला दिसायला येईल. त्यामुळे जर आमच्या समाजाला, आमच्या खेड्याला, गावाला, आमच्या कुटुंबाला आणि स्वतःला जर वाचवायचं असेल या कलियुगामध्ये, तर भगवंताची भक्ती हेच एकमात्र मार्ग आहे. नाहीतर मनुष्य फक्त तसं पशुसारखाच होणार. तो कुत्रा आहे तो फक्त गाव 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 करतो. आम्ही आमच्या भाषेमध्ये आम्ही आमचं हे दाखवतो भांडणं करायला. त्याच्या भाषेमध्ये काय म्हणतो, कोण आलं इकडे, कोण आलं, कोण आलं, माझा जागा आहे इकडे, कोण आलं, कोणाची काय जागा, सर्व जागा भगवंताची. आम्ही फक्त विभाजन करू, हे माझं, हे तुझं नाही, आणि भांडण भांडण भांडण, आणि मग आमचं जीवन नरक. तर ज्यावेळी मी भगवंतांना विसरून जातो बरोबर आम्ही ह्याच्यासारखंच होतो, या पशुसारखं, काहीही अंतर नाही. आमचे संस्थाचे संस्थापक आचार्य भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद त्यांनी एक उदाहरण दिलं की जर तुम्ही एक 10-12 कुत्र्यांना एक खोलीमध्ये बंद करून बाहेरून कडी लावली आणि खिडकीमधून तुम्ही आतमध्ये बघितलं तर तुम्हाला काय दिसेल, काय दृश्य असं दिसेल का की हे 10-12 कुत्रे जे आहेत आरामशीर बसून हसून मजा करत आहेत आणि असं गोष्टी करत आहेत? नाही. काय दिसणार? ते एकमेकाला एकमेकावर आक्रमण करत आहेत, दात दाखवून गुरगुर गुरगुर आवाज करून, जसं की हा कुत्रा करत होता. कारण शेवटी काय, ते तर पशूच आहेच ना, कुत्रेच आहे, तसं करणारच आहे, त्यांचा स्वभाव आहे, त्यांचा धर्म आहे तसं करणे, ते करणारच आहेत. तर ज्यावेळी मनुष्य धर्महीन होऊन जातो तो पण त्याच कुत्र्यासारखाच तसंच तो पण वागतो, फक्त मनुष्य भाषामध्ये तो बोलतो किंवा त्याचे दोन पाय आहेत किंवा तो पॅन्ट शर्ट घालतो किंवा त्याच्याकडे थोडे पैसे आहेत, याच्यामध्ये काही फरक पडत नाही. त्यामुळे शास्त्रामध्ये म्हटलं आहे की जो माणूस धर्महीन आहे त्याला द्विपद पशु बोलायला पाहिजे. द्विपद पशु म्हणजे दोन पायाचा पशु, कुत्र्याला चार पाय आणि असल्या मनुष्याला, धर्महीन मनुष्याला दोन पाय. सूट बूट घालून मोटर कार गाडीमध्ये बसून चालला असेल तरी तो द्विपद पशुच आहे, दोन पायाचा पशु. जर मनुष्य जीवनामध्ये आम्हाला द्विपद पशु नाही व्हायला पाहिजे, खरोखर मनुष्य व्हायला पाहिजे. आणि मनुष्य म्हणजे भगवंताची भक्ती, धर्मपरायण, धर्माचं पालन करायला पाहिजे. ह्या कलियुगामध्ये तसं बघितलं तर धर्माबद्दल भगवंताबद्दल रुची कोणाचीही नाही आहे. आणि आजकाल टेलिव्हिजन आलं घरोघरी, ज्या ठिकाणी पूर्वी घरामध्ये देवालय होतं, सर्व लोक एकत्र होऊन भगवंताच्या समोर बसून थोडे भजन नामस्मरण करायचे, आत्ता सर्व एकत्र होतात आणि ते टीव्ही ते टेलिव्हिजनच्या समोर बसून कार्यक्रम बघत असतात, सिनेमाचे गाणे म्हणा, हे म्हणा, ते काय वेगळे वेगळे प्रोग्राम. भगवंतासाठी कोणाला वेळ नाही, कोणाला इच्छा नाही, त्यामुळे घरामध्ये कोणाचा संबंध पण नाही, एकत्र होतात तर फक्त टेलिव्हिजन बघायला आणि आपला आपला कार्यक्रम संपलं की हे बाजूला, दुसऱ्या दुसऱ्या बाजूला, तर कसं प्रेम निर्माण होणार? तर ह्या कलियुगामध्ये लोकांना खेड्यामध्ये पण भगवंताची भक्ती करायची म्हणजे खूप कठीण, खूप अवघड झालं आहे. आणि कोणी भक्ती मार्गामध्ये जास्त काही रुची दाखवली तर दुसरे लोक येऊन चेष्टा करायला सुरू करतात, असल्या लोकांची पण कमी नाही आहे. आणि ते चेष्टा करतात म्हणून पाप तो व्यक्ती मग विचार करतो, आता मी लपून लपून थोडंफार करायला पाहिजे, जसं की तो चोरी करत आहे. आता चोर आणि जे मोठे मोठे जे चोरी करतात ते समाजामध्ये पुढे आले आणि लपून करत नाहीत, जितकं उघड्याहून ते करतात तितकं त्यांना वा 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 मिळतात आणि त्यांना इलेक्शनमध्ये चुनून ते मोठे मोठे नेता होतात. आणि जे खरोखर मार्गामध्ये धर्माच्या मार्गावर चालले ते लोक त्यांना चेष्टावळी करतात म्हणून त्यांना लपून लपून करायचं वाटतं. हे श्रीमद भागवत मध्ये भविष्यवाणी झाली आहे की कलियुगामध्ये अधर्मच धर्म होणार आणि धर्म अधर्म मानलं जाणार. त्यामुळे जर आमचा समाज स्वतःला पण आम्हाला जर सुख शांती आणायचं असेल तर खरोखर धर्माला परत स्थापित करायला पाहिजे. आणि कलियुगामध्ये भगवंतांनी कृपा करून धर्माची प्राप्ती करू शकतो. पूर्वी सत्ययुगामध्ये जंगलामध्ये जाऊन जसं ध्रुव महाराज गेले होते तसं पुष्कळ वेळ तपश्चर्या करायची गरज होती. त्रेतायुगमध्ये द्वापरयुगमध्ये पण असं खूप कठीण तपश्चर्याची गरज होती, पण आता कलियुगामध्ये कोण तपश्चर्या करू शकतो? त्यामुळे मार्ग फक्त नामस्मरणाचा आहे. हरे नाम हरे नाम हरे नाम एव केवलम कलो नास्तेव 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 कतिर अन्यथा. या कलियुगामध्ये एकच मार्ग आहे, एकच मार्ग आहे, एकच मार्ग आहे आणि तो आहे हरीचं नाव, हरीचं नाव, हरीचं नाव. तीनदा म्हटलंय का? कारण एकदा म्हटलं की आम्ही लक्ष देत नाही, हा म्हणत आहे कोणी. दोनदा म्हटलं की ह्या कॅनमधून आत येऊन ह्या कॅनमधून बाहेर जात. तीनदा म्हटलं की आम्हाला वाटतं हा हे खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे शास्त्रामध्ये ज्या विषयावर खूप जोर दिलं जातं ते तीनदा म्हटलं जातं. असं करा असं करा असं करा म्हणजे खूप महत्वपूर्ण आहे ते आम्हाला कळतं. तसंच हरे नाम हरे नाम हरे नाम तीनदा म्हटलंय की हरीचं नाव हरीचं नाव हरीचं नाव. आणि हरीचं नाव काय आहे? एव केवलम एव केवलम एव केवलम. केवळ हरीचं नावच एकमात्र उपाय आहे आमच्यासाठी कलियुगामध्ये. आणि खूप सोपं आहे, भगवंताचं नाव घ्यायला काही पैसे खर्च करायची गरज नाही. संस्कृत भाषामध्ये पंडित व्हायचं विद्वान व्हायचं पण गरज नाही. लहान बाळ पण करू शकतो, वृद्ध माणूस पण करू शकतो. शिक्षित असू द्या किंवा अशिक्षित असू द्या, कुठचाही देशाचा माणूस प्रांताचा माणूस पुरुष स्त्री श्रीमंत गरीब सर्व काही कोणीही करू शकत. काही कलियुगासाठी हेच धर्म आहे. आणि खास करून कली संतरण उपनिषद मध्ये एक मंत्र महामंत्राचं वर्णन आहे ज्याचा जप करून शीघ्रही आम्हाला खूप फायदा मिळतो. आणि ते महामंत्र आहे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर या कलियुगाचं धर्म फक्त ह्या हरे कृष्ण महामंत्राचं जप करणे कीर्तन करणे भक्तांच्या संघामध्ये येऊन. तर आपल्या सर्वांसमोर हे आमचं हेच निवेदन आहे की असं आपण हे भक्तिमार्ग गंभीरतेने स्वीकार करावे. हे भगवंतांचं हरे कृष्ण महामंत्राचं जप आणि कीर्तन रोज करावे. तसं आमचं जीवन सुधारणार, खरोखर आनंदची प्राप्ती होणार आणि मनुष्य जीवनामध्ये आम्ही यशस्वी होऊ शकणार. तर आज आपण सर्वांनी इतकं वेळ काढून इकडे आपण सर्व आलो आहात ते खूप धन्यवाद देतो तुम्हाला. आणि इकडच्या भक्तांनी पण खूप परिश्रम करून हे कार्यक्रमाची त्यांनी असं संपूर्ण कार्यक्रम केलेला आहे त्याच्यासाठी त्यांना पण आम्ही धन्यवाद देतो. खूप त्यांनी कष्ट घेतला आणि ज्या भावकांनी श्रद्धाळू व्यक्तींनी त्यांना मदत केली त्यांना पण आम्ही धन्यवाद देतो. खूप आभार आहोत आम्ही की तुम्ही असं धर्माच्या कार्यामध्ये तुम्ही मदत केला. आणि आशा करतो प्रार्थना करतो की असंच हिरे गावामध्ये हे धार्मिक कार्यक्रम असं चालत राहायला पाहिजे. आणि ह्या खेड्या गावाचे सर्व लोकांनी भक्ती मार्गामध्ये प्रगती करून त्यांचं जीवन यशस्वी करायला पाहिजे. आपले काही प्रश्न आहेत तर आपण विचारू शकता.